चीनीमंडी.com पॉडकास्ट।
गुरुदत्त साखर कारखान्याचा आदर्श, शेतकऱ्यांसह ऊस तोडणी मजुरांचंही हित जोपासलं, अध्यक्ष माधवराव घाटगे यांचा सामाजिक उपक्रम। पश्चिम महाराष्ट्रात ऑगस्ट 2019 मध्ये आलेला प्रलयकारी महापूर असो किंवा सध्या ओढवलेल्या कोरोना विषाणू विरुद्धचा लढा असो, यामध्ये गुरुदत्त शुगर्स कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांनी सामाजिक कार्यात पुढाकार घेतला आहे। शेतकऱ्यांना न्याय देतानाच गुरुदत्त कारखान्याच्या 6,000 ऊस तोडणी मजुरांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटप करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे। शेतकऱ्यांचा सर्व ऊस तोडला आहे, त्यानंतर कोरोनामुळे अडकून पडलेल्या कामगारांनाही मायेचा हात देत त्यांची कुटुंबाप्रमाणे देखभाल केली जात आहे। राहुल घाटगे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवसाचा जनता कर्फ्यू लागू केला, त्यावेळीच मनात शंका आली होती की कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची शक्यता होती। चीनप्रमाणे भारतातही याचा फैलाव सुरू राहिला तर भविष्यात काय परिस्थिती होऊ शकेल याचा अंदाज बांधला होता। याच दरम्यान आम्ही परदेशात असणाऱ्या मित्र आणि नातेवाईकांशी बोललो। त्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी सांगितलं की या ठिकाणचे सर्व व्यवहार ठप्प आहेत, सरकारनं पूर्ण लॉकडाऊन केलं आहे। अशी परिस्थिती भारतात झाली तर गुरुदत्तवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ऊस ठेवला होता। 1,00,000 टन ऊस शेतातच होता, तो ऊस कसा गाळप करायचा अशी चिंता होती। मुख्य शेती अधिकारी विजय जाधव म्हणाले, शिल्लक राहिलेला ऊस हा प्रश्न तर होताच, पण कामगारांचं आणि ऊस तोडणी मजुरांचं संरक्षण कसं करायचं हाही मोठा प्रश्न होता। म्हणून त्यांना जीवनावश्यक वस्तूंसह साबण, मास्क, सॅनिटायझरचा पुरवठाही कारखान्याच्या वतीनं केला। धान्य, पिण्याचं पाणी, राहण्याची सोयही उपलब्ध करून दिली। कामगार ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी औषध फवारणी करून घेतली जाते, त्यामुळे ऊस तोडणी मजुरांच्या आरोग्याकडे प्राधान्यानं लक्ष देण्याचं काम गुरुदत्त शुगरकडून केलं आहे। तोडणी, वाहतूक, मजूर, शेतकरी, पोलीस आणि प्रशासनानं खूप मोठी मदत केली आहे। सध्या ज्या परिसरामध्ये ऊस शिल्लक राहिला आहे तो अजिबात शिल्लक राखला जाणार नाही याची खबरदारी कारखान्याकडून घेतली गेली। मुख्य कार्यकारी अधिकारी उदय पाटील म्हणाले, कारखान्यामध्ये जे प्रवेश करतील त्यांच्यासाठी हँड वॉश करण्यासाठी व्यवस्था केली आहे, सर्व कामगारांना मास्क दिले आहेत, लोकांना सुरक्षिततेची माहिती दिली, सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व पटवून दिलं, त्यानुसार कामगार आणि अधिकारी कारखान्यात कार्यरत आहेत। कारखाना परिसरात 14 गावात जंतुनाशक फवारणी। गुरुदत्त साखर कारखान्याच्या परिसरात येणाऱ्या 14 गावांमध्ये कारखान्याच्या वतीनं जंतुनाशक फवारणी केली जात आहे। याशिवाय व्हाईट आर्मी 5, रेस्क्यू फोर्स आणि वजीर रेस्क्यू फोर्स यांच्यामार्फत गावागावांमध्ये प्रबोधन केलं जात आहे। गुरुदत्त शुगरकडून कोरोना प्रतिबंधासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत, यामुळे कामगारांनी आणि ऊस तोडणी मजुरांनी कोणताही आढावेढा न घेता कारखान्याचं गाळप पूर्ण केलं। 6,000 मजुरांना गहू, तांदूळ, डाळ देऊन पाठबळ दिलं। कोरोनामुळे सर्व जिल्ह्यातील सीमा सील केल्या आहेत, त्यामुळे कारखाना परिसरातच या कामगारांना आपला चरितार्थ चालवण्याचा आदर्श गुरुदत्त शुगरनं करून दाखवला आहे।